श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं हम्बत्वां हनुसन्दधानि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया धारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिवैः स वैः वेदैस्ताङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संस्थितं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरु पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गदिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्व दीनांकितम्। ओम बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांति ही अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवं रीर चापलम। भगवंतांनी 16 अध्यायात सांगितलेल्या दैवी गुणसंपदेमधला अपैशून्य हा गुण पाहिला, मागच्या प्रवचनापासून आपण सुरुवात केली। अपैशून्य पैशून्य आणि अपैशून्य, पैशून्य म्हणजे दुसऱ्याचे जे दोष आहेत ते उघड करणं म्हणजे पैशून्य। सहाडी किंवा चुगली करणं म्हणजे पैशून्य। एक प्रकारे मानवी धर्मामध्ये बसत नाही असं वर्तन करणं, पिशुनता करणं, सौजन्य नसणं आणि अपैशून्य याचा अर्थ दुसऱ्याचे जे दोष आहेत ते दोष आपल्या गुणांनी झाकणं, त्याचा उच्चार न करणं, आपल्या गुणांनी दुसऱ्याचे दोष त्याच्यावर पांघरून घालणं, दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करणं, प्रसंग निभावून नेणं, सहाडी चुगली न करणं, पिशुनता न करणं, अमानवी व्यवहार न करणं, सौजन्यपूर्ण राहणं, गुणग्राहक असणं, दुसऱ्याच्या ठिकाणी गुण कसे वर्धिष्णू होतील हे पर्यायाने पाहणं, अपैशून्य हा महत्वाचा दैवी गुण आहे आणि एखाद्याला शांती समाधानाने आणि उंचीवरचं जीवन जर जगायचं असेल वैचारिक मानसिक चित्ताच्या, तर हा अपैशून्य गुण त्याच्यामध्ये त्याच्या ठिकाणी असणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे। मत्सर बुद्धी हा ती असते खरी, पण मत्सर बुद्धी हा स्वतःच्या विकासाकरता फार मोठा अवगुण समजला जातो। मत्सर बुद्धी किंवा असूया अशा करता निर्माण होते की आपण आणि दुसरा याच्या तुलनेमध्ये आपण श्रेष्ठ असावं, आपलं ते चांगलं असावं, दुसऱ्याचं आपल्यापेक्षा कमी असावं, अशा अशा प्रकारच्या वृत्तीमुळं ही असूया किंवा मत्सर बुद्धी निर्माण होते। ही मत्सर बुद्धी कुठल्याही टोकाला घेऊन जाऊ शकते। जसं या मत्सर बुद्धीमुळं रामचंद्रांना 14 वनवास सहन करायला लागला काही कारण नसताना, कोणाच्या तरी डोक्यामध्ये तिरकी गोष्ट आल्यामुळं कोणाला तरी त्रास होणं, शकुनीच्या मनामध्ये अशा प्रकारची मत्सर बुद्धी निर्माण झाल्यामुळं आपल्या बहिणीच्या मुलांना राज्य मिळणार नाही असं लक्षात आल्यामुळं त्याच्या ठिकाणीही मत्सर बुद्धी निर्माण झाली। तसं असं म्हणतात की शकुनी हा तिथं बदला घेण्यासाठी चाललेला होता. ज्या तऱ्हेने ते लग्न झालं, विवाह झाला अंधळ्या व्यक्तीशी, त्याचा बदला घेण्यासाठीच स्वतःचं राज्य सोडून इकडे येऊन राहिला. असं असल्यामुळं त्याचं वर्तन हे ज्या कारणाकरता महाभारतकालीन युद्ध झालं त्याच्या अनेक कारणांमध्ये शकुनीचा हा मूळ उद्देश हा नक्की कारण आहे. साधकाच्या बाबतीत असूया किंवा मत्सर या गोष्टींनी जर साधक ग्रस्त असेल, आणि तसंही पाहायचं झालं तर एखादी व्यक्ती सगळ्या जगाचं मत्सर नाही करत. मत्सराचंही असं तंत्र आहे की आपण इतके अल्पबुद्धी असतो याबाबत की आपल्या अवतीभोवती असणारेच आपल्याला काट्यासारखे सांगतात. हे मत्सराचं फार वाईट तंत्र आहे. म्हणजे तुम्ही ज्या वर्गात असतात त्या वर्गात असणारी चांगली मंडळी त्यांना सहकारी न मानता, त्यांना मित्र न मानता, ते जणू शत्रुवत असावेत असे स्पर्धक मानणं. आताच्या या स्पर्धेच्या काळात तर इतकं विपरीत शिक्षण दिलं जातं की हे पुढं करून कधीतरी जो मत्सर करतो त्याच्याच मानसिक त्रासाला कारण होतं, त्याच्या तो स्वभावाचा भाग बनून जातो. म्हणून हा मत्सर आपल्या ठिकाणी आहे याची कल्पनाही आपल्याला येत नाही, कारण सगळ्यांचा आपण मत्सर करत नाही. मत्सर जर आपण करत असू तर एखाद दुसऱ्या मित्राचा, एखाद दुसऱ्या भावाचा बहिणीचा. असं असल्यामुळं आपण मत्सर रहित आहोत अशीच आपली भावना असते. फक्त ती व्यक्ती समोर आली की आपलं वागणं जरा चुकीचं व्हायला सुरुवात होते. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये किंवा ज्याला चांगलं जीवन जगायचं आहे अशा व्यक्तीला ही मत्सर बुद्धी कामाला अजिबात येत नाही. कारण ही मत्सर बुद्धी व्यापकता खरं म्हणजे धरायची तर ती संकुचिततेमध्ये परावर्तित करते. सनकादिकांना जेव्हा नारद मुनी भेटले तेव्हा नारदांनी सनकादिकांना प्रश्न विचारला की जेव्हा माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ व्यक्ती भेटते तेव्हा मला तिचा मत्सर वाटतो, असं नारद म्हणाले. आणि माझ्यापेक्षा गुणांनी वगैरे जरा कनिष्ठ असते तेव्हा त्या व्यक्तीबद्दल क्षुद्रता वाटते. तेव्हा सनकादिकांनी नारदांना उपदेश करताना असं म्हटलं की नाल्पे सुखम असती, असा अल्प होऊ नकोस. आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीतरी असणार, आपल्यापेक्षा कनिष्ठ कोणीतरी असणार. सर्वांना समावून घेण्यामध्ये मोठेपणा आहे, बुद्धीची व्यापकता त्याच्यामध्ये आहे. दुसऱ्याला उघड काढण्यामध्ये, दुसऱ्याचे दोष दाखवण्यामध्ये बुद्धीची व्यापकता नाही, संकुचितच आहे. नाल्पे सुखम असती भूमैव सुखम असं ते म्हणाले. व्यापकामध्ये सुख आहे. मी वाचत होतो, इंदिरा गांधींनी लिहिलेलं काही वाचत होतो तर त्या असं म्हणाल्या, त्यांनी असं लिहिलंय की जेव्हा मला मी दुसऱ्यांदा प्रेग्नंट राहिले तेव्हा संजय काय जे त्याचं वय असेल पण जरा त्याच्या ठिकाणी अस्वस्थता आली. मी त्याला असं म्हटलं, काय छोटाच वय असेल तरी समजावून सांगितलं की अरे आईला जितकी जास्त मुलं होतात तितकी ती व्यापक होते, तू काळजी करू नकोस, तिचं प्रेम तेवढं व्यापक होतं. तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही असं बाल बुद्धीच्या किंवा लहान असलेल्या माझ्या मुलाला मी समजावून सांगितलं असं त्या म्हणाल्या. की आईला कितीही मोठे कितीही मुलं झाली तरी देखील आईचं प्रेम त्या प्रमाणात वाढतं, तेच प्रेम सगळ्या मुलांमध्ये विभागत असं होत नाही. तसं मनुष्य मोठा होतो तेव्हा त्याचं जे प्रेम असतं तर ते प्रेम ही व्यापक होणं गरजेचं आहे. प्रेमाची संकुचितता नाहीये की तेवढंच प्रेम सर्वांना वाटायचं त्यामुळे आता प्रत्येकाला कमी कमी प्रेम, ते काही 100 रुपये नाहीयेत की एकाला एक नोट, दोन झाले की लगेच 50 आले, चार झाले तर 25-25 आले, असं नाही. म्हणून साधकाला मत्सर बुद्धीचा फार मोठा धक्का धोका व्यापक होणं, व्यापक बुद्धीने विचार करणं, दुसऱ्याच्या हिताचं चिंतन करणं. आपल्या औपनिषदिक प्रार्थना बघा, सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु. काही तुझ्यापेक्षा कमी असणार, काही अधिक असणार, पण सर्वांना सुख मिळू देत, सर्वांना निरामय आयुष्य मिळू देत, सर्वांच्या वाट्याला पवित्रता आणि पवित्र जीवन येऊ देत. असं जर झालं तर त्या सर्वांमध्येही तू आलास, पण फक्त तुझ्याकरता तू राहिलास तर ती मात्र संकुचितता होते. अशा रीतीने हे अपयी शून्य दोषदृष्टी न ठेवणं, मत्सर बुद्धी न ठेवणं, असूया न ठेवणं, चहाडी चुकली न करणं, या गोष्टीचा अल्पलाभ जरूर होतो, चहाडीचा अल्पलाभ नक्की होतो. जर कोणी प्रयत्न केला दुसऱ्या व्यक्तीचं मत परिवर्तन करण्याचा तर तिच्यावर त्या बोलण्याचा परिणाम होतो आणि झाडी करणाऱ्याचा उद्देश सकृत दर्शनी नक्की यशस्वी होतो, पण तो टिकत नाही, ही अडचण आहे. याच कारण असं की ती व्यक्ती देखील स्वतःच्या अंदाजाने नेहमीच वागत असते. तुमच्या सांगण्याचा जितपत प्रभाव असतो त्याच्या व्यतिरिक्त तिचाही अंदाज काम करत असतो आणि मग नंतर अशी झाडी करणारी व्यक्तीच चुकीची आहे किंवा हिला अशी सवय आहे असं लक्षात यायला सुरुवात होते, तेव्हा मग खैर गत्यंतर नसतं. नव्या अध्यायात मागच्या वेळेला मी सांगितलं की इदं तु ते गुह्य तमम प्रवक्षामी अनसूयवे, तू मत्सर रहित बुद्धीचा आहेस म्हणून तुला हे मत्सर म्हणून तुला मी हे गुह्यतम शास्त्र सांगतो. गुह्यात गुह्य असं शास्त्र त्याकरता मी तुला सांगतो असं भगवंत म्हणतात. म्हणून व्यक्तीने व्यापक अशी, व्यष्टीने समष्टीशी संवाद साधण्यासाठी हे अपैशून्य हा गुण अति अति महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला गुप्तपणाने काहीतरी करावं असं वाटतं, दुर्बुद्धी असते. आमच्या ऑफिसमध्ये एक जण होता, तो इकडचं तिकडं तिकडचं तिकडं सगळे गोंधळ निर्माण करून ठेवायचा. जी रजिस्टर्स माझ्याकडे असणं अपेक्षित आहे ती दुसरीकडेच कुठेतरी असायची, त्याची अजून तिसरीकडेच असायची, आणि काय होतंय गोंधळ नाही असं होऊन जायचं. पण याचा लाभ काही केल्या त्याला झाला नाही, एके दिवशी तो प्रगट झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर फार सुंदर ओव्या लिहिल्या, आता कदर्थवीत व्याधी बळी करण्याची आधी आपबरू न शोधी सद्वैद्यु जैसा दुसऱ्याचं दुखणं बरं करणं याच्यातल्या काही ओव्या आपल्या झालेल्या आहेत. दुसऱ्याला बरं करणं हीच ज्याला चिंता लागलेली आहे असा सद्वैद्य आपपर भावाने कधीही व्यवहार करत नाही. का चिखली रुतली गाये धड भाकड न पाहे जो तियेचिया ग्लानी होये काला कुला. चिखलामध्ये ऋतून बसलेली गाय ती धड आहे की भाकड आहे, उपयोगाची आहे, दूध दुप्त देणारी आहे की नाही असं न पाहता तिला जो त्रास होतो तो पाहून ना ज्याला त्रास होतो ही सगळी उदाहरणं आहेत. ही सगळी उदाहरणं बाहेरची असली तरी या प्रकारचं वर्तन आपण कसं करायचं हे त्याच्यातून ज्ञानेश्वर महाराजांनी सुचवलंय. आपल्या जवळ जो आहे त्याची वैचारिक प्रगती व्हावी, आपली व्हावी, त्याची व्हावी याकरता धडपड करणं. आपला लाभ आहे तो दुसऱ्याला मिळावा अशी धडपड करणं. सद्वैद्य जसा करतो तसा किंवा जो त्रासात अडचणीत आहे त्याला अधिक अडचणीत न आणता त्याला उलट त्याच्यातून सोडवण्याचा प्रयत्न कसा करता येईल याचा विचार करणं. नाना बुडतया ते सकरणू न पुसे अंत्यजू का ब्राह्मणू काढून राखे प्राणू ह्याची जाणे. तो अंत्यज आहे की ब्राह्मण आहे तो कोणत्या जातीचा आहे तो आपला आहे की परावा आहे असं न पाहता कोणाचाही जो बुडतो आहे व्यवहारात फसतो आहे नुकसान ज्याचं होत आहे त्याला नुकसानीपासून वाचवण्याचा प्रयत्न करणं. की माय वनी पापीये उघडी केली विपाये ते नेसल्या विण न पाहे शिष्टू जैसा. कोणी भगिनी पापी लोकांनी वनामध्ये नग्न केलेली आहे तिला वस्त्र नेसवल्याशिवाय सभ्य माणूस जसा पाहत देखील नाही तसं पापाचरणाकडे देखील पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी सभ्यतेची अशी जो सतत राखतो तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राप्तनहीन सदोकी निंदत्वाच्या सर्व विखी खिळिले जे. अज्ञान म्हणजे अबोध, प्रमाद म्हणजे जे वस्तुत करायला हवं आयुष्यात तेच न करणं म्हणजे प्रमाद. आत्मज्ञान प्राप्ती हेच चरम लक्ष आहे त्याच्याकडेच दुर्लक्ष करणं हा सर्वात मोठा प्रमाद अपराध किंवा प्राप्तनहीन किंवा काही काही मंडळी अतिशय दुर्दैवी असतात. बाळपणी मरे माता तारुण्यपणी कांता प्राप्तनहीन दुर्दैवी अशी किंवा दोषपूर्ण अशी काही मंडळी असतात त्यांच्या एकूण वर्तनातच दोष असतो, विचारात दोष असतो, त्यांचं बोलणं चालणं ठीक नसतं, त्यांच्या एका वाक्यात दोन अपशब्द किंवा शिवे असतात, त्यांची विचार करण्याची पद्धत देखील जरा तिरकीच असते. निंदत्वाच्या सर्व विखी खिळिले जे आणि ज्यांची सर्व बाजूनी निंदा करावी, खरं म्हणजे असे आणि निंदनीय अशा गोष्टींमध्येच जे रमलेले आहेत असे. अंगिक आपुले देऊन या भले, विसरवी जती सले सलती ती आहे. त्यांना शक्य तेवढी सगळी मदत करून त्यांना सळणारी दुःख असतात ती दुःख विसरायला जो भाग पाडतो, त्यांना सुख देण्याचा जो प्रयत्न करतो, अगा पुढीलाचा दोखू करुणी आपुलिये तिथी चोखू, मग घाते अवलोकू तयावरी. पुढच्याचा जो दोष असेल, कोणाकोणाच्या वर्तनात बेशिस्तपणा असतो, कोणाकोणाच्या बोलण्या चालण्यामध्ये जरा ढिलेपणा असतो, कोणी कोणी विसरभोळा असतो, कोणी कोणी दिला शब्द पाळत नाही, दिली वेळ पाळत नाही, असा असे दोष असतात. कोणाकोणाला उसनवार करण्याची फार सवय असते आणि मग विसरतात, इतके घाईत असतात की तुम्हाला भेटतात आणि म्हणतात की काही बोलू नको, आधी 100 रुपये दे, 100 रुपये घेतात, स्कूटर घेऊन लगेच निघून जातात. म्हणजे इतका जिवलग मित्र की 100 रुपये घेणं हा जणू आपला हक्कच आहे आणि नंतर विसरतो, कारण असं बऱ्याच जणांकडून केलेलं. सलगी तर अशी, पण मागतो आहे तर पैसे आणि परत तर करत नाहीये, अशा प्रकारचे दोष असतात. खोटं बोलतो, खोटं बोलणं हा तर फारच विचित्र दोष आहे. हा जो पुढीलाचा दोष आहे तो दोष करुणीये आपुलिये दितीये चोखू, आपल्या दृष्टीने तो दोष घालवण्यासाठी प्रयत्न करणं, त्याला समजावून सांगणं, त्याचं वर्तन सुधारेल याकरता यथाशक्य प्रयत्न करणं, जे करता येईल ते करणं. त्याच्यामध्ये प्रेम आहे, गोडी गुलाबी आहे, कदाचित कठोरताही असेल, पण सर्व उपाय करणं, त्या उपायांनी त्याचे दोष जावेत म्हणून प्रयत्न करणं, बाकी याचा त्याच्यात लाभ काही नाही. मग घापे अवलोकू तयावरी, मग त्याचे दोष निघून गेल्यानंतर आणि त्याला आपल्यासारखा केल्यानंतर अत्यंत प्रेमाने त्याच्याकडे पाहणं, त्याच्याशी सलगी करणं, त्याच्याशी व्यवहार करणं हे अपैशून्य आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जैसा पूजूनी देव पाहिजे, पूजा केलेली केलेले देव कसे असतात, किती प्रसन्न वाटत. मी पावसला गेलो होतो, आपण बरेच जण गेलो होतो तेव्हा, खरं माझ्याबरोबर जवळपास 150-200 लोक होते. मी खासगी पद्धतीने गेलो होतो, पण काही लोकांना म्हटलं की तुम्ही येऊ शकता, तर जवळपास 125-150 लोक बरोबर आले असं आपण सगळे गेलो होतो. तेव्हा चक्रांकित महाराजांची तिथं प्रवचन चाललेली होती. संध्याकाळच्या त्यांच्या प्रवचनाच्या आधी महाराज आणि मी आम्ही दोघं आत समाधीच्या दर्शनाला गेलो. तर ती समाधी ही उत्तम सजवलेली होती फुलांनी, जी काही त्यांची समृद्ध पूजा म्हणून जो काही त्यांनी एक तिथं सुरू केलेली आहे, तर ती नुकतीच संपलेली होती आणि अतिशय प्रसन्न वाटत होत. त्यांनी ती समाधी पाहिली, हात जोडले आणि असं केलं, जैसा पूजूनी देव पाहिजे असं म्हणाले, किती छान वाटते म्हणाले. जैसा पूजूनी देव पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त देवावरून झुरळ फिरतायत, धूळ पडलेली आहे, पूजा होत नाहीये, झाली तरी सवडीप्रमाणे आठवणीप्रमाणे कधीतरी तिथली सगळी वस्त्र मळून गेलेली आहेत, जाळी जळमट साठलेली आहेत। अशा ठिकाणी हात जोडणं देखील जरा कठीणच जात। त्या ठिकाणी देव असतात पण अप्रसन्नता असते। स्वामीजींकडे एक गृहस्थ यायचे, ते म्हणायचे की ज्ञानेश्वरीत किती वर्ष अडकाल असं म्हणायचे। बाळासाहेब ज्ञानेश्वरीत किती वर्ष अडकून बसणार तुम्ही, त्याच्याऐवजी तुम्ही आता जरा अमृतानुभव वगैरे सांगायला सुरुवात करा। ते म्हणायचे की अमृतानुभव हा नुसता वाचनाचा चिंतनाचा विषय आहे, याच्यावर प्रवचन। ते म्हणायचे की एकदा जरा एक पाऊल पुढे टाका असं म्हणायचे आणि म्हणायचे की आमच्या घरी एकदा या। स्वामीजी आठवण सांगतात की मी एकदा दुकानात येता येता त्यांच्या घरी गेलो, सकाळी जरा लवकर बाहेर पडलो आणि घरी गेलो। घरी त्यांची 18-19 वर्षांची मुलगी पलंगावर झोपलेली होती, 8 वाजलेले होते, खाली एक गादी पडलेली होती, वर मुलगी झोपलेली होती, एवढी तरुण मुलगी। हाक मारली तर ते आत होते, बाहेर आले, मग मुलीला उठवलं त्यांनी, कसं तरी ती उठली, आत गेली, कसं तरी तिथं ती गादी वगैरे आवरून त्यांना पलंगावर बसायला सांगितलं। आणि मला फार वेळ नाहीये, मी तुम्ही म्हणता एकदा जावं म्हणून डोकावलो असं म्हणून एक 10 मिनिटात ते उठले। ते म्हणाले तुमचे देव कुठे? देव दाखवले, पूजा वगैरे करत नाही म्हणाले, आम्ही अमृत अनुभव आले। जैसा पूजूनी देव पाहिजे पेरूनी शेता जाईजे, नुसतं माळरान सगळीकडे पिकं आलेली आहेत पण यांचं मात्र ओसाड जमीन पडलेली आहे। अशा जमिनीत जायला जशी मजा येत नाही, जैसा पूजूनी देव पाहिजे पेरूनी शेता जाईजे मग मजा आहे। मग ते उगवलेलं जे असतं तेही जणू आपलं स्वागत करत असतं। तोषवनी प्रसादू घ्यायचे अतिथीचा, अतिथीला संतोष देऊन अतिथीची प्रसन्नता स्वीकारावी। अतिथीला संतोष देणं आणि अतिथीची प्रसन्नता स्वीकारणं, त्याच्याऐवजी अतिथी आला की आपल्या प्रायव्हसीला जरा अडचणच आली म्हणून कपाळाला जरा आठी उमटली, कशाला आता नाही त्या वेळेला कडमडले असं विचार मनात आला, तो अप्रसन्न होऊन गेला। कसा तरी लवकरात लवकर त्याला बाहेर काढायचा या हेतूने त्याच्याशी बोलणं चालणं केलं। असं काही न करता तैसे आपुलेनी गुणे पुढीलाचे उणे खेडून या पाहणे तयाकडे। आपल्या गुणांनी समोरच्या ठिकाणी जे उणं असेल ते दूर करून दूर झालेलं पाहून मग त्याच्याशी सर्व प्रकारे व्यवहार करणं। वाचूनी न विंधी जे वर्मी, कोणाच्याही वर्मावर डागणी बसेल, डाग बसेल, टोचणी लागेल। कोणाकोणाला कसं राहतं की वर्म काढायची फार सवय असते, एखाद्याचा भाऊ जरा बुद्धीनी कमी असतो, काय आता काय करतो तो, म्हणजे इतर विषय द्यायचे सोडून आता त्याचं बरं चाललंय का जरा का नाही, अशा प्रकारे वर्म जे आहेत ते नेमकं काढायचं आणि त्याच्या संबंधी चौकशा करायच्या। सिडनी आणि मधुराताई आम्ही खरं फार वर्ष झाली त्यांची एक मैत्रीण तिच्या बहिणीकडे गेलो होतो. तिचं नवीन लग्न झालं होतं आणि ती आणि तिचा नवरा असे दोघंच राहत होते. आई वडील त्यांचे दुसऱ्या गावी होते. इथं तात्पुरता संसार नवीन सगळा मांडलेला. अर्थात बरोबर मधुराताईंची मैत्रिणी होती. त्या मुलीने इतक्या प्रेमाने आमचं स्वागत केलं, बसायला दिलं आणि प्रत्येक वेळेला तिच्या ठिकाणी थोडा संकोच होता. जर चार ताटल्या असल्या तरी देखील तिघांना ताटलीमध्ये एकाला बशीमध्ये असं खायला. सगळे पदार्थ अगदीच नवीन लग्न झालेलं होतं, सगळं नवीन नवीन जमवत होते ते आणि त्या दोघांना असं काही फार लागत नव्हतं. त्यामुळं त्या वस्तू सगळं मर्यादित त्यांच्याकडे होतं. घरही त्यांचं तसं त्या मनाने तसंच देताचं होतं. कपाट टीव्ही नव्हता. आम्ही तिथं जाऊन बसलो आणि कुठलाही विषय झाला की इथं तसा छान प्रकाश येतो ना या घरात, तर मधुराईंची मैत्रीण म्हणत असे की इथं काहीच नाही, आमच्या घरी जर तू आलीस तर सगळ्या बाजूनी प्रकाश आहे, इथं तेवढं काही नाहीये. खातान देखील म्हणाली की अजून हिच अगदीच बेताच आहे सगळं. बसण्यासाठी देखील तिथं एकच खुर्ची होती. खाली जर बसायचं झालं तर एकच सतरंजी होती आणि प्रत्येक बाबतीत ती असं म्हणत होती की आमच्या घरी असं आहे, आम्ही तर नवीन आता सिटी घेतलेली आहे ती तर अशी आहे. शेवटी ती म्हणाली की ताई अगं माझा संसार किती नवीन आहे, आम्ही आत्ता तर सुरुवात केली. जे तिला देखील बहीण असून देखील जरा जडच वाटलं, ते सगळं माझं कसं चांगलं आहे आणि हिच्याकडे अजून कसं काही नाहीये. वाचूनी न विंधीजे वर्मी, नातुडवीजे अकर्मी, न बोलवीजे नामी सदोषितीही. कोणाशीही बोलताना त्याचं वर्म काढून बोलणार नाही. तो नको हेकणा तिळ्याला डोळ्याचा, म्हणजे सगळी बोलण्याची पद्धत अशी, कोणाला काय म्हणेल कोणाला काय म्हणेल, नेमक्या वर्मावरूनच माणूस लक्षात ठेवेल. जे कमी आहे ते विचारेल. चुकीचं वर्तन ज्याचं झालेलं आहे त्याची नेहमी चार चौघांमध्ये उच्चार करणं. नातुडवीजे अकर्मी, पापकर्म किंवा घडू नये असं कर्म, असं लक्षात घ्या की प्रत्येकाला कोणीही स्वतःला फार काही समजू नये. प्रत्येकाला एक गुप्त जीवन असतं, ते दुसऱ्याला माहीत नसतं. ते जर प्रगट झालं तर दुसऱ्यासमोर पंचायत होईल अशी गोष्ट असते जीवनात, काही ना काही कदाचित असू शकते. म्हणत आहे ऋषीचं कुळ शोधायला जाऊ नये, तो ऋषी झाला हे पाहाव. नदीचं मूळ पाहायला जाऊ नये, कारण ते तसं सापडत उगम सापडतच नाही. फार मोठा कॅचमेंट एरिया, तिथून खरं ते व्हायला सुरुवात होते. जिथं दाखवतात तिथं काही नाही, करणीभर काहीतरी दाखवतात, तो खरा उगम नसतो. वाचूनी न विंधीजे वर्मी, दागणी लागेल असं कधीही बोलू नये. नातुडवीजे अकर्मी, दुसऱ्याची पाप कर्म ती सतत आपण बोलून बोलून त्याला सांगायची असं करू नये. न बोलविजे नामी सदोषीतीही, दोषांचा उच्चार करून नेहमी बोलवायचं. मी असा एक विनोद वाचला का, ते वडील नेहमी त्याला दिसायलाही जरा तसा स्थूल आणि असा त्यांचा मुलगा त्याला रेडकासारखा दिसतोय असं म्हणायचे. हे आमचं लेकरू म्हणायच्याऐवजी हे आमचं रेडकू असं म्हणायचे आणि असाच उल्लेख करायचे. एकदा त्यांच्या मित्रांनी त्या मुलाला विचारलं, माहितीये का तुला हे काय म्हणतात, रेडकू म्हणजे काय ते तुला माहिती आहे का? तो म्हणाला हो, रेड्याचा मुलगा. दुसऱ्यालाही बोलायचं कळतं, तो बोलत नाही तिथपर्यंतच आपणही बोलू नये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे बोलू नये असं. आई आपल्या मुलाला म्हणते की जरा वर्तन सुधार, वडिलांसारखा वाघ. तो मुलगा म्हणतो म्हणजे काय आहे, वडिलांसारखं वागायचं म्हणजे काय? आई म्हणते की चांगल्या वर्तनाबद्दल शिक्षा कमी होऊन वडील सुटले. न बोलविजे नामी सदोषीतीही, वरी कोणे एके उपाये, पडिले ते उभे होये, तेच कीजे परी घाये नेदावे वरमी. उलट पक्षी जर कोणत्याही कारणाने कुठेही न्यून असेल, कोणाचं अनहित होत आहे असं वाटत असेल, ती नुसती वार्ता कानावर आली, आपला त्या घटनेशी संबंध नाही, तर त्यालाही न कळता परस्पर त्याचं संकट कसं दूर होईल हे पाहावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं म्हणून काय करणार तो, आता तो त्याची कर्म जो तो जर तुझ्या हातात असेल काही, जर तू करत असशील, करू शकत असशील, तर तू करावंस. जर शक्य असेल तर कोणालाही पडू देऊ नये. पै उत्तमाची यासाठी नीच मानिजे किरीटी, हे वाचवणी देखील दोषू न घेते. उत्तमाच्या तुलनेमध्ये नीच मानला जातो. अशा प्रकारे उत्तम आणि नीच अशा प्रकारची तुलना न करता हे वाचवणी देखील दोषू न घेते. याच्या शिवाय दृष्टी असावी. व्यक्तीच्या आत दिवा परमात्माला आहे असं पाहावं. प्रत्येकाच्या आत चेतन पुरुष आहे. त्याची प्रकृती भिन्न असेल, त्याच्यात काही दोष असतील, तो अपराधी असेल एखाद्या वेळेला. अगा अपई शून्याचे लक्षण अर्जुन आहे पुढे जाण, मोक्ष मार्गींचे सुखासन मुख्य हे. हे अपई शून्याचं लक्षण आहे. मी एक गोष्ट वाचलेली होती की का अतिशय जघन्य अपराधा करता वयाच्या 18-19 वर्षी एकाला 18 वर्षांची शिक्षा झाली. अमेरिकेतली गोष्ट आहे. तो 36 वर्षी सुटणार होता. जेलमध्ये असताना त्याचे आई वडील त्याला भेटायला गेले नव्हते. त्याचे नातेवाईक मित्र मंडळी भेटायला, त्यांनी सगळ्यांनी त्याचं नाव टाकून दिलेलं होतं. तरी देखील आपण सुटणार म्हटल्यानंतर जायचं कुठं? शेवटी घर हा एवढा एकच आधार असतो माणसाला. म्हणून त्यांनी आपल्या घरी पत्र पाठवलं की माझ्या हातून अपराध घडला हे खरं आहे, माझ्याकडून चूक झाली हेही खरं आहे, पण इतक्या काळांमध्ये 18 वर्षांच्या काळामध्ये कोणीही मला भेटायला आलं नाही, मला माझ्या चुकीची जाणीव आहे, मला तुम्ही क्षमा केली की केली नाही हेही कळत नाही, मी अमुक तारखेला सुटणार आहे आणि अर्थात घराखेरीज दुसरी जागा नसल्यामुळं मी घरी येणार आहे, पण मी तुम्हाला हवाय की नकोय हे मला समजत नाहीये. आता तुमचं पत्र आलं तरी देखील कोणत्या तरी गोंधळामुळे कदाचित माझ्यापर्यंत पोहोचलं नाही आणि तुम्ही क्षमा केलेली असेल मला, पण पत्र न पोहोचल्यामुळे मी असं समजेन की तुम्ही क्षमा नाही केली. असं होऊ नये म्हणून मी अमुक अमुक रेल्वेनी अमुक अमुक वाजता आपल्या गावी उतरणार आहे. मला माहिती आठवते की आपलं घर रेल्वे ट्रॅकच्या जवळ आहे. आपल्या घरामध्ये कंपाऊंड च्या बाजूला अमुक अमुक वृक्ष आहे, त्या वृक्षावर तुम्ही एक मला दिसेल असा कृपा करून एक ध्वज झेंडा लावा पांढऱ्या रंगाचा. जर तो झेंडा दिसला तरच मी गावात उतरे, नाहीतर या आफाट जगामध्ये मी निघून जाईन. मग तुम्हाला माझी खबर, तुम्ही क्षमा केली नाही असं मी समजेन, तुम्हाला माझी खबर लागणार नाही. मी माझं काय व्हायचं असेल ते आफाट जगामध्ये मी निघून जाईन. आणि ज्यांनी ते ही गोष्ट लिहिली तो असं म्हणतो की या माणसाविषयी कसलीही कल्पना नसलेला त्यांनी सांगितलं की मी शिक्षा संपून परत येतोय आणि मला माझं घर आता जवळ येईल, तर कृपा करून तुम्ही जरा तुमचं सीट मला देता का? त्यांनी दिलं. थोड्यांनी म्हणाला की तसं नको, माझं सीटच ठीक आहे आधीच, मी तिथं बसतो. परत विचार करून म्हणाला की नको, मला माझं सीट, मला तुमचं सीट द्या, तिथून कदाचित नीट घर दिसेल. तो म्हणाला का इतक्या वेळेला का बदल करतोयस? त्यांनी ही सगळी कहाणी सांगितली आणि जसं जसं गाव जवळ येत चाललं तसे त्याचे डोळे अश्रूंनी व्हायला लागले. तो म्हणाला की माझ्या करता तुम्हीच पहा. या डोळ्यातल्या अश्रूंना खळ पडत नाहीये, त्यामुळे कदाचित मला त्यांनी लावलेला झेंडा दिसणार नाही, तुम्ही माझ्या करता पहा. आणि जसं त्याच्या घरावरून गाडी जाणार होती तेव्हा तर अश्रूंनी त्याने डोळे मिटून घेतले आणि मग डोळे उघडून त्यांनी विचारलं की काय? त्यांनी मला माफ केलेला आहे की नाही? तेव्हा तो प्रवासी रडायला लागला. तो म्हणाला, प्रवासी गुन्हेगार सुटलेला, की खरंच माझा गुन्हा मोठा होता, त्यांनी मला क्षमा केली नसेल तरी मला काही म्हणायचं नाही. ज्या अर्थी तुम्हीही रडताय त्या अर्थी त्यांनी मला क्षमा केलेली दिसत नाहीये. तो म्हणाला, अरे तसं नाही, त्या झाडावर पान दिसत नाही इतके झेंडे लागले आहेत आणि हे अपयशून्याचं लक्षण आहे. हरिओम. विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुंजीताः मा कृतकस्य स्थितम् ओम शांति शांति शांति। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय।